विठ्ठल रखुमाबाई की, श्री निताई गौर मणि की, जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की, हरिनाम संकीर्तन की, हरे कृष्ण महामंत्र की। मराठी मध्ये अशी एक म्हण आहे, ताकाला जाऊन भांड लपू नये, आहे ना की नाही? तसं सत्संगामध्ये येऊन कीर्तन म्हणण्याकरता संकोच करू नये, हो की नाही? सत्संगामध्ये कीर्तनामध्ये यायचं आणि मुखातून हरिनाम निघू नये किंवा निघत नाही, याच्यावर मोठं दुर्दैव कुठचंच होऊ शकत नाही आयुष्यात। तर तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, एकदा माझ्यासोबत माझ्यानंतर मोठ्याने म्हणा, हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। गावामध्ये खूप सात्विकता असते म्हणून असं बोलल्यावर लगेच तुम्ही सगळे बोललात, शहरामध्ये असं सांगितल्यावर सुद्धा कोणी बोलत नाही, कारण शहरामध्ये रजोगुण आणि तमोगुण असतो। तर या जीवनामध्ये, मनुष्य जीवनामध्ये जे खूप दुर्लभ जीवन आहे, त्या दुर्लभ मनुष्य जीवनामध्ये एक अतिशय अति दुर्लभ वस्तू आहे, ती म्हणजे भगवंताच्या विषयामध्ये सत्संग। सत विषयामध्ये सत्संग, सत विषय एकच असतो, भगवंताचा विषय, चिरंतन शाश्वत विषय म्हणजे भगवंताचा विषय म्हणजे सत्संग, सत विषय। तर या विषयात सत विषयात संग प्राप्त होणे या मनुष्य जीवनाची सर्वोच्च प्राप्ती आहे, सर्वोच्च महती प्राप्ती, आणि ती अतिशय दुर्लभ 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 होत चाललेली आहे जसा काळ पुढे जात चालला आहे। तरीही गावात सात्विकता अजून टिकून असल्यामुळे हे शक्य आहे। गावची माणसं खूप साधी बोळी असतात, शेतकरी, निसर्गाशी निकट संबंध असलेली, त्यांना भगवत भक्ती ही सहज असते। तरीही आजकाल गावामध्ये दारू, सिगरेट, मांसाहार आणि व्यभिचार आणि अशा प्रकारच्या राजनीती, अशा प्रकारच्या गोष्टीमुळे गावात पण आजकाल भक्ती करणं कठीण झालं आहे, आणि गावामध्ये भक्ती कोणी करू लागलं की त्याला बुवा बुवा म्हणून चिडवतात। तर तुमच्या गावाचं नाव आहे देवगाव, देवाचंच गावाचं नाव आहे देवगाव, देवाचं गाव। तर यामध्ये भरभरून भक्ती झाली पाहिजे, भरभरून देवाच्या नावाचं कीर्तन झालं पाहिजे, निसंकोच उत्साहपूर्ण मनापासून हृदयापासून भगवंताला साथ घातली गेली पाहिजे, तर आपलं गावाचं नाव सार्थक होईल। नाही तर गावात राहून पॉलिटिक्स राजनीती करण्यात काय अर्थ आहे? एनिवे, आज आमच्या डॉक्टर मेमाणे नानासाहेब आणि त्यांचे भाऊ गोरक्षनाथ यांच्या आईवडिलांच्या कृपेने त्यांचं आता घर बांधलं गेलं आहे, तिथे आपण आज वास्तुयज्ञ केला, त्याची खूप माहिती सकाळी आमच्या पुरोहितांनी सांगितली, ब्राह्मणांनी। तर कुठचाही आपण जेव्हा यज्ञ करतो ना, तेव्हा पाच गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या पाच गोष्टी केल्याशिवाय कुठच्याही घरचा होम, यज्ञ, हवन हे सफल होत नाही, त्याला फळ प्राप्त होत नाही। त्या पाच गोष्टी कुठच्या आहेत? त्या म्हणजे जेव्हा अग्निहोत्र, यज्ञ, होम, हवन आपण करतो, त्यावेळी महाभारतातली एक कथा सांगितल्याशिवाय तो यज्ञ सफल होत नाही। दुसरी गोष्ट, यज्ञकुंड जे असतं, यज्ञकुंड, त्याच्यामध्ये शेण आणि गोमूत्र हे लावणं अतिशय आवश्यक आहे। त्याच्याशिवाय त्या यज्ञामध्ये अर्पण केलेली आहुती त्या त्या देवतांना पोचत नाही, म्हणून पत्र्यामध्ये कधीही यज्ञ करू नये। आजकालचे भटजी लोक तुम्हा आम्हाला का माहिती नसते म्हणून असं काळं काळं वर्षानुवर्ष हजारो यज्ञ करून न धुतलेलं कुंड घेऊन येतात, आणि त्याच्यामध्ये असं तकलादू यज्ञ करतात. आपल्याला माहीत नसताना त्याचा लाभ होतो. तर तुम्ही जेव्हा कधी यज्ञ आपल्या घरी कराल तेव्हा असा आग्रह धरा की विटांचा आणि गोबर गोमूत्राचा लेप केलेलंच कुंड बनवायचं आणि तीन स्तरीय बनवायचं. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा स्तर असलेलं तीन स्तरीय शुभकार्याकरता यज्ञ कुंड बनवायचं. तिसरं महत्वपूर्ण कार्य यज्ञामध्ये यज्ञ सफल करण्याकरता ते म्हणजे हरिनाम संकीर्तन. आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की तुमचीच ही मुलं आहेत आमच्या समोर बसलेली आहेत. कमीत कमी 10 ते 15 मुलं आहेत. त्या सर्वांनी आज इतकं सुंदर कीर्तन केलं आहे, इतकं सुंदर कीर्तन केलं आहे की छाती अभिमानाने फुलून आली की मुलं व्हावी तर अशी व्हावी ज्यांना भगवंताच्या नामाच्या कीर्तनामध्ये रुची आहे, उत्साह आहे. त्यांना कोणी बोललं नव्हतं की तुम्ही कीर्तन करायचा बाबा, तू करशील ना बेटी, तू करशील ना बेटा, असं नाही. त्यांनी स्वतःहून कितीतरी वेळ जेवायला खूप उशीर झाला तरीही 3-3:30 पर्यंत कीर्तन केलं. नाहीतर कुठचीही मुलं म्हटली बाई जेवायला दे, किती वेळ यज्ञ करता तुम्ही लोक, आम्हाला 1 वाजल्यापासून भूक लागली आहे, कधी वाढणार, कधी शिरा खायचा आम्हाला, तो कधी मिळणार, आम्ही जेवतोय आणि मुलं कीर्तन करतायत. आपल्याला त्यांच्याकडून शिकायला पाहिजे की मुलांच्या मध्ये इतका उत्साह कीर्तना करतायत आपल्यामध्ये का नाही, आपण इतके आळशी आणि इतके अनुत्सुक कशाला का. तर यज्ञामध्ये भगवंताचं नामस्मरण नामकीर्तन केल्याशिवाय तो यज्ञ सफल होत नाही. चौथी गोष्ट, ब्राह्मणाला भोजन देणं अतिशय आवश्यक आहे यज्ञामध्ये, त्याशिवाय यज्ञ पूर्ण नाही होत. आणि मग शेवटी ब्राह्मणाला दक्षिणा. 16 प्रकारच्या वस्तू आहेत दक्षिणा यज्ञाच्या नियमाप्रमाणे, त्यातली कुठची एक किंवा अनेक यथाशक्ती असं म्हटलेलं आहे. यथेच्छा आणि यथाशक्ती, इच्छेप्रमाणे आणि शक्तीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे देणं आवश्यक आहे. आणि ब्राह्मण वर्गाला किंवा ब्राह्मणाला संतुष्ट करणं अतिशय आवश्यक आहे. या 5 गोष्टी केल्या तरच तो यज्ञ संपन्न होतो, नाहीतर आमच्या इंग्रजीत काय म्हणतात आय वॉश, म्हणजे असंच, काहीच उपयोग नाही. तर हरिनामाची तुम्हाला गोष्ट पहिले सांगतो, ती म्हणजे आपण सर्वांनी बळी महाराजांची कथा ऐकली ना, बळी महाबली प्रल्हादाचा नातू, त्याने इंद्र बनण्याकरता 100 अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं होतं, संकल्प केला होता. त्याचे गुरु होते पुरोहित शुक्राचार्य. त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पुरोहितांना घेऊन, ब्राह्मणांना घेऊन त्यांनी 99 अश्वमेध पूर्ण केले. बघा किती मोठा, एक अश्वमेध करण्याकरता त्यावेळी अनेक वर्ष लागायची. कलियुगामध्ये त्याला बंदी आहे, कलियुगामध्ये महाभारतात दिलं आहे, राजसूय, गोमेध, अश्वमेध, वाजपेय ही यज्ञ कलियुगात करायला मनाई आहे. तर त्या सत्ययुगामध्ये बली महाराजांनी 99 अश्वमेध यज्ञ केले आणि 100वा यज्ञ जेव्हा होणार होता, म्हणजे सुरू झाला, तेव्हा सर्व देवता घाबरून गेले विष्णूकडे. म्हणजे हा जर राक्षस 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करेल तर त्याला हक्काने इंद्र बनता येईल. मग भगवंतांनी वामन अवतार घेतला. सगळ्यांना माहिती आहे गोष्ट ही, पण आपण पुन्हा आपण ह्या आजच्या चांगल्या प्रसंगी ऐकायला हरकत नाही. तर 100व्या यज्ञामध्ये वामनदेव आले, विष्णू भगवंत वामनाचा अवतार घेऊन आले आणि त्यांनी बलीकडे म्हटलं की मला दक्षिणा दे. तर काय दक्षिणा देऊ? तर वामनदेव म्हणाले की 3 पावलं जमीन मला द्या तुम्ही. तर बली महाराज म्हणतात अरे मी त्रिलोकी 3 लोकांचा सम्राट आहे, त्यातला 1 लोक तरी मागितला असता तरी मी समजलं असं की तू बुद्धिमान ब्राह्मण आहेस, तुझं तेज पाहून मला वाटलं होतं की तू खूप बुद्धिमान आहेस, पण तुझी मागणी ऐकून वाटतं की तू बुद्धिमान बिलकुल नाही आहेस. तर तेव्हा बली महाराजांना वामनदेव म्हणतात की मला 3 पावलं जमिनीची यज्ञ हवन करण्याकरता आवश्यकता आहे, तेवढंच मी मागत आहे. कारण आवश्यकतेपेक्षा जास्त मागितलं तर आपण ह्यात संसारात फसतो आणि इच्छांना काही कडे कधीच लिमिट नसतं, मर्यादा नसते. त्याचं उदाहरण तू स्वतः आहेस. तुझ्याकडे तीन लोकांचं साम्राज्य असूनही तुला अजून इंद्र बनण्याची इच्छा आहे, म्हणून तू हे 100 अश्वमेध यज्ञ करत आहेस. तर मला 3 पावलं जमीनच पुरेशी आहे, तेवढीच दे. तेवढ्या शुक्राचार्य कानात म्हणतात, त्याला एकही जमीन एकही पाऊल जमीन द्यायचा संकल्प करू नकोस. तो विष्णू आहे, तो 3 पावलांच्या निमित्ताने तुझं सर्वस्व हिरावून तुला भिकारी बनवेल. तर महाबलीने काय उत्तर द्यावं, की जर विष्णू माझ्याकडे भिक्षुक बनून आला असेल तर माझं किती भाग्य आहे. विष्णू माझ्याकडे भिकारी म्हणून आलाय, भिक्षुक म्हणून आलाय, भिक्षा मागण्याकरता आलाय, तर मी काय संकोच करू. तर गुरूंची अवज्ञा करून त्यांनी विष्णूला दान देण्याकरता संकल्प केला. आणि मग तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 3 पावलं अशी असं एक रूप धारण केलं, त्रिविक्रम, ज्याचा आकाशामध्ये पण आकाशाच्या वर त्यांचं डोकं, एवढं मोठे त्रिविक्रम त्यांनी रूप धारण केलं. आणि 2 पावलांमध्ये पाताळ लोक, पृथ्वीलोक, स्वर्गलोक, त्याचं जितकं साम्राज्य होतं ते सगळं त्यांनी व्यापून टाकलं. आणि म्हणे तिसरं पाऊल कोण ठेवू आता. 2 पावलांमध्ये त्रिलोक विजयी, त्रिलोक सम्राट बली महाराज 2 पावलांमध्ये भिकारी बनला. आणि 3 पावलामध्ये जमीन देण्याकरता त्याच्याकडे जमीन काय काहीच त्याच्याकडे उरलं नव्हतं. म्हणजे ब्राह्मणाला दानाचा संकल्प करून संतुष्ट करण्यामध्ये महाबली अयशस्वी झाले. ब्राह्मणाला वचन देऊन ते वचन पूर्ण करू शकले नाहीत, म्हणजे 100वा अश्वमेध यज्ञ असफल झाला. तरी पण ही मोठी लीला आहे 8व्या स्कंदामध्ये भागवताच्या, खूप सुंदर लीला आहे, खूपच सुंदर. बली महाराज राक्षस जन्मामध्ये होते, हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद त्याच्या मुलाचा मुलगा, तरी पण महान भक्त होता तो. ते भगवंताला शरण गेले, ते म्हणाले 3रं पाऊल जे आहे ते माझ्या डोक्यावर ठेवा, म्हणजे माझ्या अहंकारावर ठेवा. मग भगवंतांनी त्याला सुतल लोकांमध्ये ढकललं. पण भगवंत त्याच्या समर्पण शरणागतीमुळे इतके प्रसन्न झाले की भगवंतांनी त्याला भरभरून 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 वरदान दिलं. ते म्हणाले सुतल लोक खाली आहे, पाताळ लोकाच्या मध्ये मध्ये सुतल लोक आहे, परंतु ते इंद्राच्या अमरावतीपेक्षाही अधिक समृद्ध असेल असं मी वरदान तुला देतो. आणि ते इंद्राच्या अमरावतीपेक्षा अधिक ऐश्वर संपन्न असल्यामुळे सगळ्यात पहिली असूया इंद्राच्या मनात तुझ्या राज्याबद्दल निर्माण होईल. माझा भक्त आहे तो इंद्र, पण त्याला मी बरोबर ओळखतो, त्याला मी बरोबर ओळखतो की त्याला कुठच्याही व्यक्तीचा त्याच्याहून जास्त ऐश्वर सहन नाही होत, म्हणून तो स्वतः दुःखी होईल आणि स्वतः तुझ्यावर आक्रमण करेल न सहन होऊन. म्हणून तुझ्या सुतल लोकाच्या रक्षणाकरता मी सुदर्शन चक्र तुला पाठवत आहे. त्याला बघून इंद्राची हिंमत होणार नाही आक्रमण करायची. 3रं वरदान, 36,000 वर्ष तू सुतल लोकामध्ये राहशील राज्य करण्याकरता. राक्षसी आपल्या बायका, अनेक बायका, राक्षसी मुलं, राक्षसी मंत्री, असे राक्षसांच्या संघामध्ये तू राहशील. पण मला तुझं तुला वरदान असं आहे माझ्याकडून की तुला तुझ्या मनावरती किंवा आत्म्यावरती कधीही राक्षस कुसंगतीचा दुष्परिणाम कधी होणार नाही. आणि 36,000 वर्षानंतर तू पुन्हा इंद्र होशील. आता गंमत काय झाली आपल्या या यज्ञाशी, आजच्या संबंध काय कथेचा, तो संबंध असा आहे की 100वा यज्ञ असफल झाला ना, मग तो इंद्र कसा बनणार. म्हणून भगवंतांनी वामनदेवांनी शुकदेव काय ते शुक्राचार्यांना आदेश दिला, कारण ते मुख्य पुरोहित होते या यज्ञाचे, 100 यज्ञांचे आणि 100व्या यज्ञाचे पण तेच मुख्य पुरोहित होते. त्यांना त्यांनी काय आदेश दिला, हा माझा भक्त आहे, तुझा शिष्य असेल पण माझा भक्त आहे, आणि माझा तुम्हाला आदेश आहे की याचा यज्ञ 100वा कशाही परिस्थितीमध्ये यशस्वी करा. तो अपूर्ण झाला ना, टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण आहे, तो पूर्ण करा. त्यावेळी शुक्राचार्य जे काय बोलले ते आपल्या आजच्या प्रसंगाला खूप समर्पक आहे. त्यांनी काय उत्तर दिलं, काय ते असं बोलले महान वाक्य, ते म्हणाले, हे भगवंता, यज्ञामध्ये अनेक ठिकाणी त्रुटी असतात. बघा, ब्राह्मणाच्या मंत्र उच्चारणामध्ये त्रुटी असू शकते, किंवा ब्राह्मणाला इंटरेस्ट नसेल कदाचित, फक्त पैसे दक्षिणा हवी असेल कदाचित, त्याला पटपट ओळखायचं असेल म्हणून तो काय काय मम मम म्हणून काही मंत्र म्हणतो आणि झटपट झटपट आटोपतो, हा ब्राह्मण दोष झाला. आपण ज्या वस्तू आणतो ना, काय काय आपण जव आणला आहे, काळेतीळ आणले आहेत, भरपूर गोष्टी आणल्या आहेत, पण त्यामध्ये काही दोष असू शकतो. कदाचित दारुड्या माणसाने दारू पिऊन ते सामान टाकलं असेल मार्केटमध्ये, किंवा कोण दारू पिऊन झोपला असेल त्या सामानावरती, आणि तर आपण तोड तीळ देऊन वापरत असू, काय माहिती आपल्याला. तीच प्रकारची फळं, त्याच प्रकारचं म्हणजे वस्तूमध्ये दोष असू शकतो. आपली जागा जी आहे त्याच्यामध्ये दोष असू शकतो, आपल्या विधीमध्ये दोष असू शकतो, आणि यजमान जे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचा किती उत्साह आहे त्या बाबतीमध्ये, किती इंटरेस्ट आहे, किती त्यांना मन त्याच्यामध्ये आहे, ते पण गॅरंटी नसते. अशा प्रकारे कुठच्याही आजच्या यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असू शकतात, आणि असतातच त्या, आणि होतात सुद्धा. तर शुक्राचार्य बोलले की ज्या यज्ञामध्ये सुरुवातीला, मध्यामध्ये, अनेक वेळा आणि अंतिम क्षणी हरी तुमच्या नावाचं संकीर्तन जेव्हा कराल, तेव्हा त्या सगळ्या त्रुट्या नष्ट होतात आणि यज्ञ संपन्न होतो. थोडं पाणी द्या. तर राक्षसांचे गुरु असून देखील असं म्हटलेलं आहे की देवतांचे गुरु बृहस्पती यांच्याहून ते श्रेष्ठ आचार्य आहेत ज्ञानाच्या बाबतीत, भार्गव शुक्राचार्य. आणि त्यांनी सांगितलं आहे, राक्षसांच्या गुरूंनी सांगितलं आहे की हे भगवंता, तुमच्या नामाचं संकीर्तन ज्या यज्ञामध्ये होतं तो यज्ञ नेहमी सफल असतो, कारण त्यातल्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत त्या नष्ट होतात त्याच्यामुळे. म्हणून आपण सुरू करण्याआधी पण कीर्तन केलं, मध्यामध्ये अनेक वेळा कीर्तन केलं, आणि शेवटी मुलांनी धुमाधार कीर्तन केलं नृत्य करून. तसं हे हरिनाम संकीर्तन जे आहे ते अतिशय आवश्यक आहे. केवळ यज्ञामध्ये त्रुटी नसतात, आपल्या जीवनातसुद्धा खूप त्रुटी असतात, आपल्या भावनांमध्ये असतात, आपल्या इच्छेमध्ये असतात, आपलं मन भरकटत असतं, आपण आपली कर्तव्य नीट करत नाही, कर्तव्य चुकारपणा करतो, कधी कधी आपण फसवतो लोकांना स्वतः स्वार्थाकरता. या अनंत त्रुटी ज्या आहेत, दोष जे आहेत, कलिर दोषेर निराजन, या कलियुगामध्ये काय म्हटलेलं आहे, दोषांचा सागर आहे कलियुग, आपण त्याचे घटक आहोत, आपण त्या दोषामध्ये पण आपण बुडलेलो आहोत. आपण त्या दोषामध्ये समुद्रामध्ये बुडल्यावर आपण ओघळ होतो की नाही, सुखे राहू शकतो का, नाही राहू शकत. तसं कलियुगात राहून दोषमुक्त राहणं कठीण आहे, पण तरीही कलियुगात राहून दोषमुक्त व्हायचं असेल तर अस्ति एको महान गुण कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंग परम रजेत. एकच महान गुण आहे कलियुगामध्ये, जो अनंत दोषांचा सागर आहे तो कलियुग, त्या कलियुगाचा काळ, त्यामध्ये एक महान गुण आहे, ज्या महान गुणाकरता संत लोक कलियुगाची दोषपूर्ण असून देखील पूजा करतात. बघा किती महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. संतांच्या, साधूंच्या, ऋषीमुनींच्या दृष्टीने सत्ययुग श्रेष्ठ आहे, त्यानंतर त्रेतायुग श्रेष्ठ आहे, त्यानंतर द्वापरयुग पण श्रेष्ठ आहे, आणि कलियुग फारच वाईट आहे. दोषेर निधी, दोषांचा सागर आहे कलियुग असं म्हटलेलं आहे. तरी देखील असं म्हटलेलं आहे की सारे संतगण सत्वयुगातले, त्रेतायुगातले आणि द्वापरयुगातले ते कलियुगाची पूजा करतात. का? कारण कलियुगामध्ये दोषांच्या सागराचं अस्तित्व असून देखील एक महान गुण आहे ज्याचा परिणाम इतर युगांमध्ये सुद्धा मिळत नाही, एवढं प्रधान आहे कलियुगामध्ये. आणि ते एका नावापोटी सारे संतगण कलियुगात जन्म घेऊ इच्छितात, कारण थोड्याच काळात अधिक 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 100 वर्ष, आता तेवढं पण आयुष्य उरलेलं नाही आहे, लोक 58, 70, 75 आणि कधी कधी 28 त्यातसुद्धा मरतात. आजकाल हार्ट अटॅक येऊन 28 वर्षाचा तरुण मनुष्य पण मरतो. म्हणजे सारांश काय, आयुष्य खूप छोटं आहे कलियुगामध्ये. त्या छोट्या कालावधीमध्ये जर भगवंताच्या नावाचा आश्रय घेतला आपण, नामसंकीर्तनाचा नामस्मरणाचा जर आपण संकल्प केला तर याच जन्मामध्ये छोट्या कालावधीमध्ये कलियुगाच्या दोषांच्या सागरामध्ये असून देखील आपण ह्याच जन्माच्या अंती भगवंताची प्राप्ती करू शकतो. तर जसं यज्ञामध्ये हरिनाम केल्याने परिपूर्णता प्राप्त होते तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा हरिनाम केल्याने परिपूर्णता प्राप्त होते. आपलं जीवन पण एक यज्ञच आहे, आपण तो केला तर आपण सफल आहोत. तो यज्ञ म्हणजे काय? आपल्या भावनेची आहुती भगवंताला द्यायची, तो यज्ञ. आपल्या चेतनेची, आपल्या भावनेची, आपल्या भक्तिभावनेची जी आहुती आहे ती प्रेमपूर्वक भगवंताला अर्पण करायची, असा यज्ञ आहे. त्याकरता काय काय वस्तू आहेत? श्वास आहे, हृदयाची धडधड आहे, रक्ताभिसरण आहे, हातपाय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, वाचा आहे, घ्राणेंद्रिय आहे, असे अनेक आपली इंद्रिय, असे अनेक आपल्या शरीरातले अवयव, हे सर्वस्व भगवंताच्या नामस्मरणामध्ये जेव्हा आपण लीन होऊन जाऊ, जेव्हा अर्पण करू, तेव्हा हा जीवन एक यज्ञ बनेल. आणि मग त्या यज्ञाच्या जीवनाच्या या यज्ञामध्ये आपण करू ती आहुती बनेल. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. दृढव्रत घेऊन जो ह्या जीवनामध्ये सतत कीर्तन करतो, सतत भगवंताच्या सेवेमध्ये रुजू होतो, त्याचं जीवन एक यज्ञ असतं, जीवन एक हवन असतं, एक अश्वमेध यज्ञ असतो. तो जरी शक्य नसेल या जीवनामध्ये करणं तरी आपलं जीवन एक अश्वमेध यज्ञ होऊ शकतं. केवळ भावना बदलली पाहिजे. तर अशी एक कथा मी सांगितली, ती म्हणजे हरिनाम करणं किती आवश्यक आहे. आता केवळ खर्च केला आणि आमच्याकडे मोठा यज्ञ झाला आणि मोठे पुरोहित आले आणि मोठा काय काय 50 तास यज्ञ केला, त्याच्यात मोठापणा नसतो. त्याच्यात दोष किती झाले आणि निवारण कसं केलं हे महत्त्वाचं आहे. त्याकरता ते हरिनाम. आता शेण आणि गोमूत्र का वापरावं? त्याचं कारण असं आहे की पुरातन काळी दोन मोठे राक्षस होऊन गेले, त्यांचं नाव आहे मधू आणि कैटभ. हरे मुरा रे मधू कैटभ आरे असं श्लोक आहे. आरे म्हणजे शत्रू, मधू आणि कैटभ यांचे शत्रू म्हणजे विष्णू, ज्यांनी त्यांचा वध केला. तर जेव्हा मधू आणि कैटभाचा वध झाला तेव्हा पृथ्वीवरती मेद साठलं, म्हणजे त्यांची चरबी साठली पृथ्वीवर. त्याच्यामुळे पृथ्वीवरून जे काय यज्ञ केले गेले किंवा करत होते त्यांच्या आहुती देवतांना पोचणे बंद झालं, म्हणजे मार्ग अवरोध झाला त्याचा. इथे आहुती करत होते पण ते परती पोचत नव्हते, नो कनेक्शन, अवरोध, बाधा निर्माण झाली. तर देवता लोक कसं असतं ना, आपल्याला ठाऊक नसेल, ते आपल्या इकडून केलेल्या आहुतीवर त्यांचं तिकडे आयुष्य अवलंबून असतं. जसं आपण इथे भात जेवतो तसं ते आपल्या आहुती ग्रहण करतात आणि ती त्यांची शक्ती आहे. ते इकडच्या आहुती पोचणं बंद झाल्यामुळे देवता सगळे रोडावले, म्हणजे बारीक झाले, दुर्बल झाले. आणि असे दुर्बल देवता ब्रह्मदेवतेकडे गेले, ब्रह्माकडे गेले आणि म्हणाले, महाराज आम्हाला पृथ्वीवरून काय जेवण मिळत नाही, आहुतीच पोचत नाही, मधू कैटभाचा वध झाल्यापासून बंद झालं आहे आमचं. तर ब्रह्माने काय केलं, चंद्रदेवतेकडे अमृत कलश ठेवण्याकरता दिला आहे. म्हणजे कसं, कस्टोडियन, म्हणजे काय म्हणतात त्याला, रक्षक, रक्षक त्याचं. अमृताची मालकी ब्रह्माकडेच आहे पण ते ठेवायला दिलं आहे चंद्रदेवतेकडे, चंद्रलोकामध्ये. तर त्याला आदेश केला की एक चषक, म्हणजे एक ग्लास अमृत घेऊन ये. तर चंद्रदेवता एक ग्लास अमृत घेऊन आले आणि ब्रह्माने ते एक ग्लास अमृत जे आहे ते शांतपणे प्राशन केलं. आता मी पाणी प्यालो तर पाणी प्यायला की ढेकर येते, म्हणजे बरं वाटतं, जरा सुतृप्त झालो. तर अमृत प्याल्यानंतर ब्रह्माजीने शांतपणे एक आनंददायक ढेकर दिली, सुगंधित. त्याच्या ढेकरीमधून सुरभी गाय निर्माण झाली आणि त्या सुरभी गायीचं निर्माण झाली तर दर्शन करून सगळे देवता धन्य झाले. आणि ब्रह्माने म्हटलं, ह्या गायीचं शेण आणि मूत्र जेव्हा यज्ञकुंडामध्ये लावलं जाईल तेव्हा तुम्हाला आहुती पुन्हा मिळणं आरंभ होईल. तर हे ब्रह्माजीचं योजना आहे. त्यांच्याद्वारे दिलेल्या नियमाप्रमाणे आपण काय केलं नाही तर तर काहीच यशस्वी होत नाही. सृष्टी एक नियमांचा संच आहे, याच्यामध्ये आपल्या मनाप्रमाणे होतं का? चुटकी वाजली की पाऊस पडतो का? नाही पाऊस पडत. त्याचा एक नियम आहे, यज्ञ केला तर पाऊस पडू शकतो. यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ केल्यावर पाऊस पडतो. म्हणून आपण सगळ्यांनी यज्ञ करणं सोडून दिलं आहे, म्हणून दुष्काळ पडत चाललेला आहे, म्हणून दुर्बुद्धी झालेली आहे, म्हणून आपण झाडतोड करतो, म्हणून पाऊस पडत नाही. तर सृष्टीमध्ये कधीही आपल्या मनसोक्त आपण वागलो तर संतुष्टी, समाधान, परिपूर्णता प्राप्त होत नाही. सृष्टीमध्ये एक नियम चालतो, भगवंताचा नियम, आणि तो आपण पालन केला तर आपण पण सुखी आणि ते पण सुखी, सर्वच समृद्धी होते. तर हे झालं कारण शेण आणि मूत्र का वापरावं गायचं. आणि पहिलं का बोललो तुम्ही सांगा, महाभारतातली कथा हे खूप लोकांना माहीत नाही. महाभारताची जी महिमा दिली ना, महाभारताच्या आरंभी त्यात सांगितलं गेलं आहे की महाभारत असं एक शास्त्र आहे की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. 18 पुराणं, 108 उपनिषद, रामायण आणि महाभागवत आणि ज्या काही गोष्टी आपण पौराणिक गोष्टी म्हणून ऐकतो त्या सगळ्या महाभारतामध्ये आहेत. सगळ्या शास्त्रांच्या सगळ्या कथा एकत्र केल्या तर तुम्हाला महाभारतात मिळणारच मिळणार. तर ते महाभारताचं असं आहे, 60 लाख श्लोक होते महाभारताचे. आत्ताच मी बद्रीनाथवरून आलो, तिकडे व्यास गुफा आहे आणि गणेश गुफा आहे. तर गणेश देवाला त्यांनी निवडलं ते लिहायला. मी जे काही श्लोक सांगेन ते लिहायचं काम तुझं, कारण गणपती इतकी महान शक्तिशाली देवता, प्रधान देवता, बुद्धिदेवता आणि कोण नाही आहे. म्हणून त्यांना निवडलं गेलं, त्यांनी पण स्वीकार केलं. आणि व्यासदेवाने म्हटलं की मी जे काही श्लोक रचेन आणि ते सांगेन तुला, ते तू समजूनच लिहायचे, नुसताच उतरवायचे नाही, आधी समजून घ्यायचे मग लिहायचे. म्हणजे तो समजून घ्यायला जितका वेळ लागेल त्यात दुसऱ्या श्लोकाची रचना करण्याकरता ह्यांना वेळ मिळेल. कळलं? व्हाईल ही इज हरिबोल अंडरस्टँडिंग ही इज कंपोजिंग. अशा प्रकारे त्यांनी महाभारत लिहिलं, 60 लाख श्लोकांचं. मग त्यातले 30 लाख श्लोकांचं महाभारत जे आहे ते देवतांना दिलं आणि एक आपला शिष्य त्यांना लागून दिला की तू यांना देवतांना शिकव. 30 लाख श्लोकांचं महाभारत आणि 15 लाख श्लोकांचं जे आहे ते राक्षस, दानव या लोकांना दिलं, त्यांना एक गुरु लावून दिले, त्यांचे शिष्य एक गुरु म्हणून दिले. 14 लाख आणखी एका लोकांमध्ये देऊन टाकले आणि पृथ्वीकरता 1 लाख वालं महाभारत उरलं, जे आपल्याकडे 1 लाखाचं महाभारत आहे. आणि त्याच्यामध्ये ना 88,000 म्हणजे 8800 असे गूढ श्लोक आहेत, ज्यांना जे कळण्याकरता खूप जास्त वेळ लागतो बाकी श्लोकांपेक्षा. अशी रचना केली राजदेव मुनींनी, गूढ अर्थवाले. जास्त पुढचा श्लोक निर्माण करण्याकरता वेळ मिळावा आणि जास्त वेळ त्यांना लागावा समजण्याकरता असं कूट श्लोक निर्माण केले. तसंही महाभारत तुम्हाला लोकांना अशी एक गैरसमज असा आपल्या समाजामध्ये आहे की महाभारत घरी ठेवू नये. महाभारत घरी ठेवलं की भाऊ भाऊ भांडतात, संपत्ती करता, जागे करता, जमिनी करता, शेता करता, अमुक करता, तमुक करता, घरात भांडणं होतात. ते एकदम चुकीचं आहे. ज्या घरामध्ये महाभारत ग्रंथ ठेवला जातो तिथे भावबंदकी असेल तर नष्ट होते, असं महाभारताचं भाग्य आहे, म्हणजे महात्म्य आहे, महिमा. आणि नेमकं आपण उलटं समजतो. अगदी महाभारतामध्ये जे युद्ध झालं ना, कौरव पांडवांचं ते जे चित्र आहे ना, चित्र अर्जुन रथी बनलेला आहे, महारथी, आणि कृष्ण सारथी बनून त्याला गाईड करतोय, मार्गदर्शन करतोय, असं म्हणतात की ते चित्र पण घरी लावू नये म्हणे. ते लावलं की घरामध्ये पण भांडणं आणि युद्ध होतात. पण त्या चित्राचं सार असं आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर मम. ज्या ठिकाणी यांचा फोटो आहे, कमी अगदी ते तर असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण जरी फोटो पण असेल
किंवा ते स्वतः असतील ज्या ठिकाणी, अर्जुन महारथी आणि श्रीकृष्ण सारथी अशा रूपामध्ये जेव्हा हे दोघं असतात, तिकडेच नीती, विजय, ऐश्वर्य, समृद्धी, यश, कीर्ती सगळं त्याच ठिकाणी आहे. म्हणून घरामध्ये महाभारत आवर्जून ठेवावं. आपलं कल्चर आहे, तुम्ही लोकांनी केलेलं कल्चर आहे. दिवसभर शेती करायची आणि शेती करून संध्याकाळी जेव्हा मनुष्य घरी येईल, हातपाय धुवून प्रथम आजोबा जो असेल घरचा, तो आपल्या मुलांना, नातवांना, सुनांना आणि सगळ्यांना घेऊन बसणार आणि रामायण आणि महाभारत वाचणार. मग त्यात काय म्हणतात, तानी बाळा पण असतील आणि रांगती बाळा पण असतील आणि खेळती बाळा पण असतील आणि मुलगा मुलगी सुना सगळे असतील आणि सगळेच बसून ते संध्याकाळी ऐकायचे रामायण महाभारत. मी सुद्धा कधीही लहानपणी असताना कधी महाभारत रामायण वाचलं नाही, पण आम्हाला सगळं रामायण महाभारत पाठ होतं. का? आम्ही घरी ऐकायचो आणि आमच्या गल्लीमध्ये, आमच्या मंदिरामध्ये इकडे तिकडे 9 दिवस रामलीला व्हायची आणि अनेक कशा लीला मंचन व्हायचं, नाट्य मंचन व्हायचं. तर आम्हाला लहानपणी न वाचता देखील सगळे महाभारत रामायण माहीत होतं. आताच्या मुलांना माहीत नसतं. का? कारण 1973 साली TV नावाचा राक्षस घरी आला आणि जे आजोबा स्वतः पोथी उघडून महाभारत रामायण वाचायचे ते TV बघायला लागले. किलबिल, फूल खिले हे गुलशन गुलशन, छायागीत, चित्रहार, शनिवारचा मराठी पिक्चर, रविवारचा हिंदी पिक्चर हे बघायला सुरुवात झाली. आपल्या रामायण महाभारताची जी संस्कृती होती त्याची जागा TV घेतली आणि आपल्या संस्कृतीचा सर्वनाश केला. म्हणून आपल्या जीवनातून रामायण महाभारत हे हद्दपार झालं नाही, आपणच केलं. आपण राक्षसाला स्वागत केलं आणि आपल्या रामायण भारताला हद्दपार करून टाकलं. म्हणजे आपण आपल्या गृहस्थ कर्तव्याला चुकलो आणि तेव्हा फक्त 6 TV सुरू व्हायचा, 10 संपायचा. आता तो संपतच नाही, 24 तास चालू असतो आणि 1000 चॅनेल्स आहेत त्याच्यामध्ये, 1000 चॅनेल्स. म्हणजे राक्षस हा एका पायाने आला आणि 1000 पाय रोवून घरात बसला, आता बाहेरच निघायचं काम नाही. म्हणून आपण प्रयत्नपूर्वक जर कलियुगाच्या परिणामाला आपल्याला पराभव करायचा असेल तर आपण आवर्जून स्वेच्छेने उत्साहाने घरामध्ये भागवत रामायण महाभारत याची चर्चा झाली पाहिजे. आणि ती करायची कोणी? वयस्कर लोकांनी करायची, त्यांचं कर्तव्य आहे. मुलं जर कष्ट करत असतील आणि जर वयस्कर मनुष्य समजा निवृत्त असेल किंवा शरीराने जर वृद्ध असेल तर त्यांचं कर्तव्य आहे की त्यांनी महाभारत उघडावं, रामायण उघडावं आणि जर ज्ञान पण नसेल तर ते वाचावं, कमीत कमी पारायण करावं, लोकांसमोर असून शब्दशः अर्थ वाचावं आणि ती कथा सांगावी. तर तुमचा आजचा यज्ञ संपन्न व्हावा म्हणून छोटी का होईना एक कथा सांगणं खूप आवश्यक आहे. बद्रीनाथ, केदारनाथ, हिमालय म्हणजे बर्फाच्या आवरणाने झाकलेला प्रदेश, कडक थंडी आणि अतिशय कठोर जीवन, जे खाऊ पिऊ सहज मिळत नाही जंगलात, तर अशा कठोर कठीण स्थितीमध्ये पांडव लोक वनवास करत होते. आपल्या 14 वर्षातला काळ, काही काळ तिथे घालवला गेला. आता मी गेलो होतो ना तिथे, तर किती प्रकारचे गरम कपडे घेतले होते मी, कानटोपी वेगळी, त्याच्यावरती मफलर वेगळा, 2-2 मोजे पायात, 2-2 ग्लोव्ह हातात, गळ्यामध्ये मफलर वेगळा, कानाला वेगळा आणि वर जॅकेट कानटोपीवाला, असे मी घेऊन गेलो होतो. तरी थंडी वाजत होती, पण पांडवांच्या अंगावर फक्त एक वस्त्र होतं, सुती वस्त्र. आणि ते हिमालयाच्या कडक कडक थंडीमध्ये वनवास, अनवाणी, आम्ही 2-2 मोजे घालून, बूट घालून फिरत होतो, तरी थंडी वाजत होती, पायाला लागत होता करंट. पण त्या वातावरणामध्ये सुद्धा पांडव आणि त्यांची बायको द्रौपदी हे अनवाणी प्रवास करत होते. एका प्रसंगामध्ये असं होतं हिमालयामध्ये की द्रौपदी ग्लानी येऊन पडते बेशुद्ध होऊन, नकुल सहदेव पण बेशुद्ध होऊन पडतात आणि अर्जुन पण ग्लानी होऊन बसतो खाली, शक्तीच नाही चालायला.
एवढे महान वीर, जगत जेते चॅम्पियन योद्धे, सक्षम शरीरयष्टी असलेले, पण केवळ अशक्तपणा, अन्न नसल्यामुळे कमजोर होऊन असे पडले. आणि भीम पण खूप दुर्बल झाला होता, पण भीमचा कसं आहे ना, 10,000 हस्ती म्हणजे हत्तींची शक्ती त्याच्याकडे आहे, जास्त स्टॅमिना आहे. पण त्याला आपल्या ह्या सगळ्या भावांची आणि आपल्या बायकोची अवस्था बघून खूप राग आला त्याला. आणि तो आपल्या मोठ्या भावाला म्हणाला, युधिष्ठिर महाराजांना, की तुमच्यामुळे सगळं झालं आहे, तुम्ही याला कारणीभूत आहात. माझा एक एक भाऊ, मी आणि तुम्ही देखील जगत जेत्ती व्हायच्या लायकीचे आहेत. एक एक व्यक्ती, एक एक भाऊ, मी स्वतः एकटाच जगावर राज्य करण्याकरता समर्थ आहे. तसे तुम्ही देखील आहात, मोठ्या भावाने सांगतोय. हा देखील अर्जुन पण आहे, नकुल सहदेव पण आहे, पण आज तुमच्या ह्या धार्मिकतेमुळे आपल्यावरती ही अवस्था आली आहे. तुम्ही धर्म धर्म करता ना, धर्माचं पालन करता ना, धर्माचं पालन केल्यामुळे तुमच्यावरती अशी अवस्था आली आहे. बघा त्या सर्वश्रेष्ठ धनुर्धर माझा भाऊ अर्जुन, त्याची काय अवस्था झाली आहे. बघा जिच्या अंगापासून एक एक कोस पर्यंत सुगंध पसरलेला असतो, त्या याज्ञसेनी द्रौपदीची काय अवस्था झाली आहे. ते सुंदर सुकोमल नकुल सहदेव, त्यांची अवस्था काय झाली बघा. आणि तुम्ही कारणीभूत आहात, तुम्ही आम्हाला आदेश करा, माझ्या एका गदेने मी सगळ्या कौरवांना समाप्त करून हस्तिनापुरावर राज्य करण्याकरता सिद्ध होईन. पण तुम्ही आदेश नाही देत आहात, नाही दिला तुम्ही आम्हाला आदेश, म्हणून आज आपल्यावरती पाळी आली आहे. वन वन भटकण्याची अनवाणी पायी थंडीमध्ये. ते मोठे मोठे आवाज ऐकून द्रौपदी पण उठली, म्हणजे ती पडली होती थोडी ग्लानी होऊन, पण ती पण उठली. ती म्हणाली, हो माझे दुसरे पती जे भीमसेन म्हणतायत ते खरं आहे. महाअर्जुन पण जागा झाला, ते म्हणाला, हो भ्राता युधिष्ठिर, तुम्ही मला आदेश का देत नाही. माझं गांडीव धनुष्य याचा टणत्कार जो आहे ते त्रिलोकामध्ये आवाज करू शकतो आणि भय उत्पन्न करू शकतो. या एका धनुष्याला घेऊन मी पुरे कौरव सेना नष्ट करू शकतो, पण तुम्ही आदेश देत नाही, धर्माचं पालन म्हणता आणि चुका करता, आणि त्याच्यामुळे आम्ही आज हे फळं भोगतो आहोत. असं एक एक करून बोलायला सुरुवात झाली. युधिष्ठिर महाराज शांत, अजिबात विचलित नाही, क्रोध नाही, अस्थिरता नाही, चंचलता नाही, बिथरले पण नाहीत. हे लोक सगळे धाड 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 भीमाचं बोलणं ऐकून सुद्धा पळायला लागले. मग ते म्हणाले, झालं बोलून. सगळ्यांनी आपलं जे काय मनातली भावना रीती केली, झालं बोलून. आता माझं म्हणणं आहे का, धर्मराज म्हणतात, धर्माचं पालन जे मी करतो आहे ते तुमच्यावर अवलंबून करत नाही, माझ्या स्वतःच्या बळावरती आणि निश्चयावरती मी हे पालन करत आहे. माझ्या स्वतःच्या निष्ठेमुळे मी हे करत आहे. तुमची इच्छा असेल तर माझ्याबरोबर राहा आणि पालन करा, नाहीतर तुम्हाला मी आत्ता माझ्या बंधनातून मुक्त करतो. तुम्ही आत्ताच्या आत्ता 5 जण जाऊ शकता, कारण मी घेतलेलं वचन ना ते धर्माचं. मी जे काही युद्ध खेळलो हरलो त्यामध्ये मी प्रण केला आणि तो धर्माचं पालन मी करत आहे, ती माझीच जबाबदारी आहे. तुम्ही आलात चांगली गोष्ट आहे, नाही आलात तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला आत्ता मोकळा करतो, राईट नाव माझ्या भाऊ म्हणून बंधनातून मुक्त करतो, माझी बायको म्हणून मुक्त करतो. तुम्ही घरी जाऊ शकता, शहरात राहू शकता, तिथलं ऐश्वर उपभोगू शकता. असं म्हटल्या क्षणी भीम त्यांच्या पायाचीच लोळण घातली. बंधू माफ करा, तुमची ही अगतिक अवस्था पाहून मला आज राग आला होता, की तुम्ही इतके महान योद्धे आहात, इतके योग्य व्यक्ती आहात, इतकी सर्वश्रेष्ठ धर्मशील व्यक्ती आहात, तर तुमच्यावर जशी पाळी का यावी म्हणून मला राग आला होता. पण नाही भाऊ, तुम्ही मला काही सांगा, तुमच्या पायाशी आम्ही सगळे लोळण घेऊन आपले प्राण पण अर्पण करू शकतो. मी आदेश करा, आणि जर तुम्हाला हे धर्मपालन करत करतच हिमालयामध्ये कष्ट भोगत भोगत राहायची इच्छा असेल तर त्याला पण आम्ही तयार आहोत. आम्ही फक्त आमचा त्रागा व्यक्त केला तुमच्याकरता म्हणून, तुमची अवस्था म्हणून, पण आम्हाला तुमच्या सुखातच सुख आहे. असं आहे महाभारत. आपल्याला वाटतं महाभारत म्हणजे फक्त फायटिंगची गोष्ट, दोन कुट एक कुटुंबातले दोन भाऊ मंडळींनी फायटिंग केलं, पण महाभारत हे खूप 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 महान शास्त्र आहे. भागवत कसं आहे?
भागवतामध्ये भागवत हे पण महाभारताचा भाग आहे. पण भागवत कसं आहे, फक्त शुद्ध भक्तीच्या मार्गाचं वर्णन करतं. अमलम पुराणम, त्याच्यामध्ये बाकी काही इतर अशा गोष्टी नाही आहेत, व्यावहारिक गोष्टी त्यात नाही आहेत. फक्त शुद्ध भक्ती, शुद्ध भक्ती, शुद्ध भक्ती. पण महाभारत जे आहे, कुठच्या प्रसंगात कसं वागावं हे सगळं महाभारत दिलेलं आहे. बायकांचं कर्तव्य काय, पुरुषांचं कर्तव्य काय, राजाचं कर्तव्य काय, लहान भावाचं कर्तव्य काय, मोठ्या भावाचं कर्तव्य काय, राजाचं कर्तव्य काय, संकटकाळी कसं वागावं, चांगल्या काळी कसं वागावं, प्रत्येक लहान सहान गोष्टींचं यज्ञ कसा करावा, कसा पुरोहित असावा, कसं यज्ञाची व्यवस्था करावी, हे सगळं त्यांनी त्यात दिलेलं आहे महाभारतामध्ये. महाभारतामध्ये मनुष्य जीवनामध्ये जे जे काही आवश्यक आहे ते सर्व 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 त्यात वर्णन केलेलं आहे. मला कुठच्या गोष्टीचं व्यावहारिक मार्गदर्शन हवं आहे ते महाभारतात मला मिळणार, असं आहे महाभारत. महाभारताचं पारायण जे आहे ते चतुर्मास्यामध्ये करावं, कारण त्याची पण एक कथा आहे, सुंदर कथा. ती म्हणजे राजा जो परीक्षित आहे त्याला तक्षकाने तक्षक सर्पाने सर्प पक्षी येतो, त्याने दंश करून त्याचा मृत्यू झाला. म्हणून जनमेजय जो राजा परीक्षितचा पुत्र आहे त्याला खूप राग आला. त्याला असं वाटलं की आता मी असा यज्ञ करतो, सर्प यज्ञ करतो आणि समूळ सर्प जातीचा नाश करून टाकतो, त्या यज्ञामध्ये त्यांना जाळून टाकतो. तरी तो यज्ञ सुरू केला आणि काय, हजारो लाखो कोट्यवधी नागांची नावं घेऊन घेऊन, हां असं म्हणजे ऐरावताय स्वाहा नाव घेऊन स्वाहा स्वाहा करत सगळे असे साप झुम झुम असे यज्ञात पडून भस्म झाले. आणि ज्या तक्षकाने दंश करून राजा परीक्षिताला मारलं त्याचं नाव घेतलं, अरे तो तो मेन आहे, त्याच्याकरता आपण यज्ञ करतो आहोत, संपूर्ण जात नष्ट त्याच्याकरता करतो आहोत, तो सगळ्यात दोषी आहे मोठा, त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी म्हटलं तक्षकाय स्वाहा. तेव्हा तक्षक इतकं घाबरला आणि तो इंद्राकडे गेला. म्हणजे इंद्र महाराज, माझ्या नावाने मंत्र म्हटला जातोय. ते म्हणा काय काळजी करू नकोस तू, माझ्याकडे राहा, माझ्यापर्यंत मंत्राचा प्रभाव नाही पोचत, माझ्याकडे आश्रय घेऊन राहा. तर तो इंद्र लोकामध्ये राहिला. तर हे आपले खाली ब्राह्मण लोक म्हणतायत तक्षकाय स्वाहा तक्षकाय स्वाहा, तरी तक्षक काय येत नाही, बाकी सर्व आले आणि जळून गेले. तर ते म्हणाले महाराज काय चाललंय, तक्षक अजून काय येत नाही. दुसरं माझ्याने ध्यान लावलं आणि त्यांनी ध्यानात काय पाहिलं की तक्षक जो आहे तो इंद्राच्या सिंहासनाला वेटोळा घालून बसलेला आहे आणि इंद्राच्या प्रभावामुळे तो तिकडून निघू शकत नाही. ते म्हणाले इंद्रासकट त्याला खाली ओढा. मग ते बोलले इंद्राय स्वाहा. तेव्हा इंद्राचं राजसिंहासन जे आहे त्याला वेटोळा तक्षकाचं आहे, त्याच्यावरती इंद्र बसला आहे, हे सर्व एकत्र खाली यायला लागलं. इंद्र लगेच सिंहासनावर उठले रस्त्यामध्येच आणि निघून गेले. म्हणाले बाय बाय तक्षका, मी आता तुला सोडून देत आहे. म्हणून म्हटलेलं आहे की देवतांचा आश्रय घेऊ नये, त्याचं संरक्षण देणं प्रायव्हेट लिमिटेड असतं, कधी संपेल सांगता येत नाही. स्वतःला जोपर्यंत सुरक्षा होती तोपर्यंत ते म्हणाले तुझी रक्षा करेन. पण जेव्हा इंद्रायास हा मंत्र म्हटलं गेलं आणि इंद्राचं जीवन धोक्यात आलं तेव्हा ते सोडून निघून गेले. आणि असे तक्षक आकाशामध्ये. तेव्हा एक मुनी आला, आस्तिक मुनी. नीट वाईट काय कहाणी, खूप छान कहाणी आहे, गावामध्ये खूप उपयोगी कहाणी आहे. तर आस्तिक कोण आहे? आस्तिक ऋषी, लहानसा आकार छोटासा आकार, आस्तिक ऋषी. काय म्हटलं मी? आस्तिक ऋषी. वासुकी नाग याची बहीण म्हणजे आजची मनसा देवी, हरिद्वारची म्हणजे मनीषा देवी किंवा मनसा देवी किंवा जरत्कारू देवी तिचा पुत्र. आणि कद्रू देवी ही सापांची आई आहे, तिने सापांना एकेकाळी शाप दिला होता तिची आज्ञा न पालन केल्यामुळे, की तुम्ही माझी आज्ञा पालन करत नाही माझे पुत्र असून सुद्धा तुमचा सर्वनाश होईल. त्याचा परिणाम म्हणून जन्मेजयाने सर्पयज्ञ केला आणि त्यात बरेच साप मेले. तेव्हा वासुकीने जाऊन विनवणी केली की आता आपला वंश कसा वाचवायचा. तेव्हा ऋषीमुनी म्हणाले की हाई जरत्कारू मनीषा मनसा देवी जी आहे, हिला जेव्हा पुत्र होईल ना तो तुमच्या वंशाचा समूळ सर्वनाश थांबवेल. तर जेव्हा यज्ञ खूप पुढे गेला तेव्हा वासुकी नाग आपल्या बहिणीने म्हणाले, अरे तुझा पुत्र कुठे आहे, आपला वंश संपला आता इथे, त्याला पाठव थांबवायला, त्याला वरदान आहे की तो थांबू शकतो म्हणून. मग तेव्हा आस्तिक मुनी तिकडे गेले, छोटेसे ऋषी, आणि यज्ञामध्ये कोणीही प्रवेश करणं म्हणून सगळं बंद केलं होतं. यज्ञ मंडप आहे ना असं पूर्ण लॉक, त्याच्या बाहेर राहून आस्तिकाने काय केलं, त्या सगळ्या यज्ञ करणाऱ्या पुरोहितांचा गौरव सुरू केला की हा यज्ञ इतना महान आहे, हा पुरोहित किती महान आहे, हा होता किती महान आहे, हा पुरोहित किती महान आहे, हा असिस्टंट किती महान आहे, हा यज्ञ किती महान आहे, हा ब्रह्माच्या त्या यज्ञाप्रमाणे आहे, हा इंद्राच्या ह्या यज्ञाप्रमाणे आहे, हा बृहस्पतींच्या त्या यज्ञाप्रमाणे आहे, असं खूप मोठा मोठा गौरव केला. त्यांचा गौरव स्तुती ऐकून ते पुरोहित खूप प्रसन्न झाले. त्याला म्हणाले, या ब्राह्मणाला आत घ्या, त्या बंद दरवाज्यातून आत घ्या. आणि मग आत आले ते, मग त्यांनी आत येऊन सुद्धा खूप स्तुती केली. मग ते खूप प्रसन्न झाले. ते म्हणाले, आमच्या यज्ञाची दक्षिणा घेण्याकरता तुम्ही खूप योग्य ब्राह्मण आहात. आमच्या यज्ञामध्ये आम्हाला संपन्न होण्याआधी ब्राह्मण दक्षिणा देणं आवश्यक आहे, तर तुम्ही खूपच योग्य ब्राह्मण आहात, मला काय दक्षिणा हवी. ते म्हणाले, मला एकच दक्षिणा हवी, हा यज्ञ बंद करा. तेव्हा त्यांना लगेच चमकली सगळ्यांची, अरे जन्मेजय म्हणतो अरे यज्ञ कसा बंद करायचा, पुरोहित म्हणतो यज्ञ कसा बंद करायचा, होता म्हणतो यज्ञ कसा बंद करायचा. म्हणे, महाराज तुम्ही आणखी काही मागा हे एक सोडून. ते म्हणे, तुम्ही म्हणा मला दक्षिणा द्या, मागा, मी मागितली आहे, माझी मागणी एकच आहे, यज्ञ बंद करा. मग काय करणार, त्यांनी यज्ञ बंद केला. आणि तो यज्ञ बंद म्हणजे ह्यांनी ती त्यांना दक्षिणाची मागणी करण्याच्या आधी त्यांनी म्हटलं, तिष्ठ तिष्ठ तिष्ठ, वरती आलं ना उलटा तोंड करून तक्षकाला म्हटलं, थांब थांब थांब, तू तू तिकडे थांबला. आणि मग ह्यांनी यज्ञ थांबवला म्हणून तक्षक वाचला. अशा प्रकारे आस्तिक मुनी यांनी सर्प वंशाचा सर्वनाश टाळला आपल्या बुद्धीने, कार्याने, प्रयत्नाने. म्हणून कुठच्याही व्यक्तीचं जर मन जिंकायचं असेल, आपलं काम करून घ्यायचं असेल, त्याची स्तुती करावी. आता हे काय शुद्ध भक्तीचं ज्ञान नाही आहे, पण व्यावहारिक ज्ञान आहे. आपल्या वंशाचा नाश त्यांनी थांबवला का बुद्धीने. जात घुसला असता, अरे मला दरवाजा उघडा, मी ब्राह्मण आहे, काय चाललं तुमचं, बंद करा आहे सगळं, कोणी बंद केलं असतं का, नाही केलं असतं. पण स्तुती करून त्यांनी सगळ्यांना स्वाभाविकपणे प्रसन्न करून घेतलं. आणि त्यांनी स्वाभाविकपणे मागितलं, तुम्ही दक्षिणा मागा, तेव्हा ते बोलले, यज्ञ बंद करा. आणि यज्ञ बंद झाला. त्यावेळी वासुकी आणि सर्व नाग जे वाचले ते खूप प्रसन्न झाले. आणि त्याने म्हटलं, आस्तिक मुनी तुम्ही आमचे भाचे आहात, आणि तुम्हाला माहिती नसेल कदाचित, जो भाचा असतो ना तो ब्राह्मणाहून महान असतो. जरी जातीने आपण ब्राह्मण नसू तरी आपला जो भाचा असतो तो आपल्याकरता ब्राह्मणाहून महान असतो, असं महाभारत सांगतं. आणि भाच्याला कधीही प्रसन्न ठेवणं आवश्यक असतं. तर म्हणे, वास्तिक मुनी तुम्ही आमचा वंश वाचवलात, वर मागा. तर आस्तिक मुनींनी जो वर मागितला ना तो आपल्या गावाकडच्या लोकांना खूप महत्त्वपूर्ण आहे. आस्तिक मुनी म्हणाले की जो व्यक्ती माझं नाव घेईल त्याला तुम्ही कुठच्याही सापांनी दंश करता कामा नये. म्हणजे कुणी साप जर समोर आला आपल्यावरती असं यायला लागला तर आपण काय करायचं, आस्तिक 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 असं तीन वेळा म्हणायचं. आणि काय वरदान मागितलं की जर माझं नाव घेऊन सुद्धा जर तो साप पुढे आला चावायला तर त्या सापाच्या डोक्याचे 100 तुकडे व्हावेत. तर वासुकी नागाने वरदान दिलं, तथास्तु. आणि आजही कुठेही सर्पांनी ग्रस्त असलेल्या एरियामध्ये आपण गेलात आणि एक किंवा अनेक साप तुमच्यासमोर आले, नाग किंवा साप किंवा तुम्हाला दंश करण्याकरता आले, तर तुम्ही आजही प्रयोग करून बघा. फक्त आठवण ठेवून म्हणा, आस्तिक आस्तिक आस्तिक. काय म्हणाल, तुम्हाला सापामधून वाचायची इच्छा नाही काय? म्हणा की आस्तिक 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 असं म्हटलं की तुम्हाला साप परतून जाताना दिसेल. आणि ही गोष्ट मी नाशिकच्या मंदिरामध्ये सांगितली एका ठिकाणी, तर तिकडे एक कुटुंब जे आहे ते कथा ऐकत होतं. त्यांचं नाव काय, गोकुल महाजन, आणि त्यांची बायको आणि मुलगा छोटासा सातवीतला, ते ऐकत होते, ऐकली कथा. आणि काही दिवसानंतर ते कुठेतरी बोटिंग करायला गेले गोदावरी नदीमध्ये, तर पाण्यातून नाग वरती आला असा. तर त्या मुलाला आठवलं, तो बोलला आस्तिक आस्तिक आस्तिक, लगेच साप असा पाहिला काही वेळ निघून गेला निघून. तर ते म्हणाले की प्रभूजी जेव्हा येतील ना परत, त्याला मला सांगायची गोष्ट म्हणे. तर काही वेळे परत मी नाशिकलांच्याकडे आलो, मग ते म्हणाले प्रभूजी माझ्या मुलाला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. म्हटलं ठीक आहे सांग. मग त्यांनी सगळं वर्णन केलं मला की तुमची मी कथा ऐकली होती, मला आठवण होती, तो पाण नाग, पाण्यातला नाग ना, हां वॉटर स्नेक, तो वरती आला. तेव्हा म्हटलं बाबा प्रभूजी बोलले होते ना आस्तिक 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 आपण म्हणूया, आणि म्हटल्यानंतर लगेच साप निघून गेला. अशा आपल्या ह्या पुराणातल्या गोष्टी आहेत ज्या आज पण लागू आहेत. आता गावामध्ये साप असतो की नाही, किती लोक सर्पदोषाने मरतात स्नेक बाईटने, पण तुम्ही हा प्रयोग करून बघा, आपल्या मुलांना पण शिकवा. महाभारतामध्ये आणखी एक गोष्ट आहे, त्याला वेळ सांगला पण, ती म्हणजे समजा आपण कुठे निघालो सामान घेऊन घेऊन, हां सामान घेऊन निघालो आपण कुठेतरी, आणि चोरी व्हायची शक्यता आहे समजा, पण तुम्हाला खूप झोप येते, तुम्हाला झोपायचं पण आहे आणि सामान पण टिकवायचं आहे आपल्याबरोबर, तर काय करावं? झोपायच्या आधी कफल्लक 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 हे तीनदा म्हणून झोपायचं, आणि झोपायच्या आधी आस्तिक 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 म्हणून झोपायचं, आणि निवांत झोपू जायचं. तुमचं सामान कोणी चोरी करणार नाही आणि कुठचाही साप मला येऊन चावणार नाही. आणि सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत, प्रयोग करून बघा. आता आपण ट्रेनने चाललो होतो ना, ट्रेनने आपण झोपून जातो बर्थवर, सामान खालती असतं, कधी लॉक करतो नाही करत, कधी चोऱ्या होतात. पण तुम्ही तिसऱ्या वरती जर असा झोपले असाल ना बर्थवरती, झोपताना कफल्लक कफल्लक म्हणून झोपून जा आरामशीर, तुमच्या सामानाला कोणी हात लावणार नाही. असे आपल्या शास्त्रांमध्ये महाभारतामध्ये अनेक नुस्खे दिलेले आहेत. साप चावलाच तर ते उतरवायचे मंत्र पण दिलेले आहेत, असं आपलं समृद्ध शास्त्र आहे. तर ही झाली महाभारतातली कथा तुमचा यज्ञ संपन्न करण्याकरता. आणि ब्राह्मणाचा यथोचित सत्कार करणं, यथेच्छ आणि यथाशक्ती, शक्तीप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे मनापासून प्रेमाने त्यांना भोजन खाऊ घालणं. आणि त्यामध्ये पण एक नियम आहे, त्यामध्ये तांदळाची खीर असणं खूप आवश्यक आहे त्या भोजनामध्ये, आणि त्यांना दक्षिणा आपल्या क्षमतेप्रमाणे देणं आवश्यक आहे, संतुष्ट करणं आवश्यक आहे, त्यांचा आशीर्वाद खूप आवश्यक आहे. आता आपण गृहप्रवेश केला, त्या घराचे स्वामी भगवंत आहेत, मी त्यांचा सेवक आहे, माझं नाव कायदेशीरित्या असेल गव्हर्नमेंटच्या गजेटमध्ये की या घराची मालकी अमुक अमुक माणसाकडे आहे, पण मनाने आपली ती मालकी जी आहे ती भगवंताकडे द्यायला पाहिजे. हे भगवंताचं घर आहे, मी सेवक आहे त्यांचा, मी जे काय पैसे कमवतो, जे काय कुटुंब राबवतो, जे काय करतो कर्तव्य करतो, सर्व त्यांच्याकरता करत आहे, त्यांना समर्पण म्हणून करत आहे. घरामध्ये शांती केव्हा नांदेल? जेव्हा घराचे स्वामी सगळ्यांच्या दृष्टीने भगवंत असतील, तेव्हा घरामध्ये वास्तविक शांती लाभते. ती शांती नष्ट केव्हा होते? जेव्हा एक भाऊ म्हणतो माझं घर आहे, एक भाऊ म्हणतो माझं घर आहे म्हणजे भगवंताचं घर नाही माझं आहे, तेव्हा त्याच्यामध्ये घरामध्ये अशांती निर्माण होते. घरात राहणाऱ्या सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये जेव्हा हा विचार असेल की या घराचे मालक जगन्नाथ आहेत, भगवंत कृष्ण आहेत, विठ्ठल पांडुर रखुमाई आहेत, मग त्या घरामध्ये कधीही भाऊबंदकी होत नाही, कुठच्याही फालतू गोष्टीवरनं भांडणं होत नाहीत, अधिकतर पैशावरनं भांडणं होतात, जमिनीवरनं भांडणं होतात, मालकी हक्कावरनं भांडणं होतात, त्या कुठच्याच गोष्टींची भांडणं अशा घरात होत नाहीत ज्या घरांमध्ये भगवंताची पूजा आणि भगवंताचं स्वामित्व असतं, भगवंत मालक असतात, त्या घरामध्ये कधी असं काय होत नाही. तर घरामध्ये अशांती कोण घडवतं? आपणच घडवतो. जेव्हा आपण त्या मालकी हक्काकरता विचार करणं सुरू करतो, की माझा आहे, तुझा आहे, माझा आहे, तुझा आहे, आणि भगवंताला त्या स्थानावरनं हाकलतो. म्हणजे कसं, स्वामी ते आहेत खरे, पण तुम्ही नाही मी आहे, तू नाही मी आहे. तेव्हा ती भावबंदकी सुरू होते आणि शांती नष्ट होऊन अशांती सुरू होते. मग क्लेश आणि कलह घरात आरंभ होतो. म्हणून सर्वांना शांती हवी असते, पण ती कशी प्राप्त करावी माहीत नसते. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व लोकानाम ज्ञात्वा माम शांती मुच्यते. हा शांती मंत्र गीतेमध्ये 5व्या अध्यायात 29व्या श्लोकात दिलेला आहे. शांती कोणाला प्राप्त होते, ज्याला हे ज्ञान आहे. भोक्ताराम सर्व लोक, सर्व काय, भोक्ताराम यज्ञ तपसाम, या जगामध्ये भोक्ता कोण आहे, एकच भोक्ता आहे, भगवंत. सर्व लोक महेश्वर मी नाही आहे, मी भगवंत आहे. मी घराचा ईश्वर पण नाही आहे, माझ्या घराचा ईश्वर पण भगवंत आहे. सुहृदम, ज्याला माहिती आहे की सगळ्यांचा सुहृद मित्र भगवंत कृष्ण आहे, त्याला जे ज्या भक्तीला हे ज्ञान आहे त्यालाच शांती प्राप्त होते असं भगवंत म्हणतायत. शांती सगळ्यांना हवी असते, पण ती कशी प्राप्त करायची त्याचा फॉर्म्युला भगवंतांनी 5व्या अध्यायात 29व्या श्लोकामध्ये दिलेला आहे. तो तुम्ही आपलासा केलात तुमच्या जीवनात शांती येईल. असं घरातले प्रत्येक विधी भगवंताला समोर ठेवून त्यांना संतुष्ट करण्याकरता केले गेले पाहिजेत. पती पत्नी देखील घरामध्ये त्यांची हमरातुमरी असते, मी जास्त पॉवरफुल का तुम्ही जास्त पॉवरफुल, मी पण काय कमी नाही तुम्ही, मी पण काय कमी नाही, त्याच्यामध्ये पण घरामध्ये भगवंताला विसरतो आपण. ती अहमहमिका निभावताना आपण विसरतो की भगवंत मालक आहेत. पदोपदी क्षणोक्षणी दिवसेदिवशी हर दर दिवशी ही माहिती केलं पाहिजे सगळ्या उठल्यानंतर की तुम्ही मालक आहात. म्हणून सगळं आपण जप करतो. का जप करतो? माझ्या जीवनाचा माझ्या घराचा माझ्या संपत्तीचा माझ्या पैशाचा मालिक स्वामी तू आहेस भगवंता, हे सांगण्याकरता जप करत असत. यू आर द बॉस, तुम्ही मालक आहात, तुम्ही स्वामी आहात. हे वाचा काया मने, काया वाचा मने, शरीराने मनाने आणि वाचेने आपल्याला सांगायचं असतं, नाम घेऊन की देवा तू मालक आहेस. असं नाही की मी हरे कृष्ण म्हणत आहे पण मालक मीच आहे, तू नाही. ईश्वरोहम अहम भोगी, मीच ईश्वर आहे, मीच भोगी आहे. नाव तुझं घेतो आहे पण मीच खरा ईश्वर आणि मीच खरा भोगी आहे. त्याच्यामुळे जीवनात अशांती निर्माण होते. म्हणून दर दिवशी उठल्यावर सर्वप्रथम भगवंताचं नामस्मरण करणं आवश्यक आहे. ब्रह्ममुहूर्त रामाचा प्रहर नाम घेण्याकरता आहे. ज्यावेळी भगवंत पण कान देऊन ऐकतात तुमचं नामस्मरण, कोण माझं नाव घेत आहे त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि तो काळ कधीचा असतो? सकाळी 3 वाजल्यापासून सूर्योदय होईपर्यंत. तो कधी 7 होईल, कधी 6 होईल, कधी 6:15 होईल, ऋतूप्रमाणे होईल. आता उन्हाळा येतो, तो 7:45 होतो, 5:30 होतो. तर ब्रह्ममुहूर्त काळ कमी असतो उन्हाळ्यामध्ये, थंडीत जास्त असतो. तर त्या ब्रह्ममुहूर्तामध्ये केलेला जप आणि नामस्मरण 1000 पटींनी परिणामकारक असतो इतर वेळी केल्यापेक्षा. इतर वेळी करावा, सततम कीर्तयंतो माम, ते शक्य आहे, पण सगळ्यात जास्त परिणाम जास्त होतो रामाच्या पारी उठून केल्यावरती. तेव्हा आजकाल कलियुगातलं अर्ध्याधिक जग झोपलेलं असतं, त्यांचा सूर्योदय 8 होतो, तोपर्यंत ब्रह्ममुहूर्त काळ निघून गेलेला असतो. त्या उशिरा उठल्यामुळे मनुष्य आजारी पडतो, त्याची वृत्ती वाईट होते, आळशी बनतो मनुष्य, कर्तकबार नाही होऊ शकत, काही कार्य सिद्ध करू शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. जगातले जितके महान लोक आहेत ते सगळे लोक सकाळी लवकर उठायचे, अगदी उद्योगपतीसुद्धा. त्यांचं असं म्हणणं आहे की सकाळी उठल्यावरती उद्योग कसा करावा त्याची पण आयडिया सकाळी लवकर चांगली येते म्हणे, त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला उद्योग करून यशस्वी व्हायचं नाही आहे, आपल्याला भगवंताची भक्ती करून यशस्वी व्हायचं आहे. आपल्याला आपल्या जीवनातला उद्योग यशस्वी करायचा नाही आहे, आपल्याला आपलं जीवनच यशस्वी करायचं आहे, आपला जन्म यशस्वी करायचा आहे. तर विषय कुठचा वेगळाच होता, पण आपण बोललो काहीतरी वेगळाच. हां बोलू शकतो ना. तर गृहप्रवेशावरती मला एक कथा आठवते, सुंदर कथा. थोडं आधी पाणी पिऊन येतो. शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला, तुम्हाला माहिती आहे ना. विवाहस्थळ कुठचं होतं, व्हेन्यू, लग्न मंडप कुठे होता, कन्याकुमारी. कुठे आलं, तिकडे त्यांचं लग्न झालं. सगळ्या देवतांनी येऊन रत्न उधळली म्हणून तिकडची वाळू जी आहे, सप्तरंगी वाळू आहे तिकडे. खूप भव्य विवाह झाला. विवाह करून आपल्या बायकोला घेऊन शंकर महाराज कुठे गेले, कैलास. काय त्याचा बंगला आहे तिथे, नाही काही नाही, बंगला नाही, घर नाही, झोपडी पण नाही, छप्परच नाही, एक झाड आहे वेलाचं, बेल, बेल म्हणजे हां बेल, बेल बेल ना, नाही वड, वड, वडाचं झाड, वडाचं काय बेलाचं काय, ते मोठं झाड आहे ते कैलास पर्वतावर, त्याच्या खाली जाऊन राहायला लागले दोघं झाडाखाली. संसार सुरू झाला त्यांचा. अनेक अनेक युग गेली पुढे, आणि पार्वती त्यांच्याबरोबर पतिव्रता, आणि शंकर ध्यानस्थ, तपस्वी, विरक्त, अंगाला भस्म लावून. एकदा पार्वती म्हणाली, महाराज किती किती युग आपण असं राहायचं, एक घर तर पाहिजे की नाही. आपण गृहस्थ आहोत तर गृहस्थ म्हणजे ग्रहात राहणारा मनुष्य, त्याला गृहस्थ म्हणतात. जो ग्रहामध्ये स्थिर आहे त्याला गृहस्थ म्हणतात. आणि आपलं ग्रहच नाही तर आपण कसले गृहस्थ. एक लहान कावीना घर पाहिजे आपल्याला. तर शंकर काय असे नव्हते की त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांच्याकडे योग्यता नव्हती, क्षमता पण नव्हती, तर त्यांना काय करणार ते लोक, असं नव्हते. शंकरांकडे अनंत सिद्धी आहेत, क्षमता पण खूप आहे. इंद्रापेक्षाही मोठा महाल बांधू शकतात ते, इच्छा असेल तर. अरे तेच काय, कर्दम मुनींनी केवळ इच्छेने आकाशामध्ये महाल बांधला, आकाशामध्ये हवामहल बांधला, हवामहल त्यामध्ये हजारो खोल्या होत्या. त्या आकाशाच्या महालामध्ये फवारे होते, वॉटर फाउंटन होते, किती गार्डन होते, किती दासदासी होत्या, राजहंस फिरायचे, मोर होते त्याच्यामध्ये. असा हवामहल त्यांनी कर्दमुनी मांडलं. ते शंकर नव्हते, ते आपल्यासारखे जीव होते, संत होते. तर शंकरांनी आपल्या बायकोच्या इच्छाप्रमाणे काही मंत्र म्हटले आणि कैलासामध्ये मोठा महाल निर्माण केला. इंद्रालाही लाजवेल असा निर्माण केला महाल. मग पार्वती म्हणाली, अन्नपूर्णा देवी, आता तुम्ही ग्रह निर्माण केलं तर ग्रहप्रवेश करायला पाहिजे ना, हो ग्रहप्रवेश यज्ञ करायला पाहिजे, आणि त्याकरता संत मुन संत ऋषी मुनींना आमंत्रण द्यायला पाहिजे. शंकराचा ग्रहप्रवेश म्हणजे कोण कोण येणार, नारद मुनी, अगस्ती मुनी, नावं घेत जा तुम्ही. सगळ्यांना आमंत्रण केलं आणि जेवण करणारे कोण होते, अन्नपूर्णा देवी, पार्वती देवी, काय अन्नाला कमी नाही कुठेच, अनंत अन्नधान्य. मोठा भव्य कार्यक्रम झाला, ग्रहप्रवेश यज्ञ झाला, सर्व काही झालं. आणि मी सांगितल्याप्रमाणे काय म्हटलं होतं, ब्राह्मणांना दान दिल्याशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. मग शेवटी पार्वती आणि शंकर दान द्यायला बसले. या आणि काय मागा वाटेल ते मागा, कुठचाही वर मागा किंवा भिक्षा मागा आणि घ्या, तथास्तू. अनेक तास त्यांनी ज्या लोकांना काय काय गाय दान केलं, सुवर्ण दान केलं, रजत दान केलं, आणि काय काय हवं ते दान केलं, अन्नधान्य तुम्हाला कधी कमी पडणार नाही असे अनंत दान दिले. आणि एक ब्राह्मणाला तो म्हणाला, हे घर मला दान द्या, आणि ते लगेच दान दिलं. परत त्या कैलाशा वृक्षाच्या खाली जाऊन बसले. तुम्ही असं करू नका, मीच मागेन मला घर देऊन टाका म्हणून. मी ब्राह्मण आहे ना, आणि तुम्ही नाही म्हणू शकत नाही, तर मी तुम्हाला खात्री सांगतो मी मागणार नाही, तुम्ही देऊ पण नका. असे आपले शंकर महाराज एवढी सुद्धा आसक्ती नाही, पत्नीच्या इच्छापूर्ती करता सर्व केलं, पण पत्नी पण धार्मिक, ते पण धार्मिक, आणि नियम असा आहे की दान दिलं पाहिजे. ब्राह्मणाने घरच दान मागितलं ज्याचा त्यांनी प्रवेश केला होता, आणि पुन्हा जाऊन राहिले विरक्त शांतपणे. काय दुःख नाही, काय नाही, एवढं मोठं घर माझं गेलं, किती छान बेडरूम होतं, किती छान अंगण होतं, असं काय नाही. असे हे शंकर भगवान जे आहेत ना, त्यांची आणि कृष्णाची फार मोठी गट्टी आहे. आपण इथे खाली जातो ना जगामध्ये, तेव्हा तू शिवभक्त आणि मी विष्णू भक्त म्हणून भांडणं करतो, त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, इकडेच प्रॉब्लेम आहे सगळा. त्यांच्यामध्ये काही मतभेद नाही, खूप प्रेम आहे त्यांचं एकमेकांवरती, खूप म्हणजे खूपच प्रेम आहे. एवढं प्रेम की कधी शंकर त्यांची पूजा करतात, कधी ते शंकराची पूजा करतात. राम अवतार घेतला तर त्यांनी शंकराची पूजा केली, शंकराची पिंडी स्थापन केली, रावणाला बोलवलं पुजारी म्हणून, आणि त्यांच्याकडून रामेश्वर महादेव स्थापन करून घेतले, त्यांचं पूजन केलं, अभिषेक केला त्यांचा. आणि शंकर भगवंत काय करत असतात इतर वेळी? त्यांना पार्वतीने विचारलं होतं, तुम्ही दिवसभर काय जपता? तर ते म्हणाले की माझे प्रभू रामचंद्र त्यांचं नाव जपतो मी रोज. तर प्रभू रामचंद्र एकदा आपल्या लीलेमध्ये रामायणामध्ये जेव्हा सीतेचं हरण होतं, रावणापासून हरण होतं, तेव्हा ते वनामनामध्ये हे सीते हे सीते हे मृगनयनी तुम कहाँ हो, हे वन्य देवता ग्राम्य देवता कहीं आपने मेरी सीता को देखा है, असं म्हणून ते धाय मोकलून रडत होते, वृक्षांना मिठ्या मारत होते आणि मोठ्या मोठ्याने आक्रोश करत होते. आणि वरून विमानातून नंदी बैलावर बसून शंकर आणि पार्वती चालले होते. आणि शंकर म्हणाले, वा मेरे प्रभू की जय हो, धन्य हो मेरे प्रभू. म्हणे हे तुम्हारे प्रभू आहे, तुमच्या आपल्या पत्नीच्या वियोगामुळे एका सामान्य पुरुषाप्रमाणे धाय मोकळून रडतायत, एवढी आसक्ती एवढा मोह आणि असे रडतायत की सामान्य माणूस पण रडत नाही एवढा, एवढं ते झाडांना मिठ्या मारतायत, हे सीते हा सीते हा सीते म्हणून. हे कसं काय भगवंत असतील तुमचे? ते म्हणे नाही ग, ते लीला करतायत, त्यांची लीला चालू आहे सध्या पृथ्वीवरती. ते म्हणे नाही, मला नाही पटत, मी दादाची परीक्षा घ्यायची आहे. म्हणजे नाही, तू गैरसमजामध्ये आहेस, तुला कळत नाही आहे, माझं ऐक तू, ते माझे भगवंत आहेत, माझे पूजनीय वंदनीय भगवंत आहेत, ते लीला करतायत, ते तू पाहून आनंद घे, शंका करू नकोस, मोहात पडू नकोस. नाही नाही, मला परीक्षा घ्यायची आहे. म्हणाले जा घे परीक्षा. तर ज्या सीतेकरता दुःख करत करत भगवंत तिचं नाव घेत घेत रडत होते, त्याच सीतेचं रूप घेऊन ती प्रकट झाली त्यांच्यासमोर पार्वती. जशी वनामध्ये होती त्या वस्त्रामध्ये, असं नाही की भाई अशी राणी म्हणून प्रकट झाली, नाही, जशी हरवली तशाच अवस्थेमध्ये ती प्रकट झाली. आणि प्रभूंनी काय करावं, साष्टाक दंडवत घातला, आणि हे जगन्माता तुम्ही इथे एकटा कशा काय जंगलात, शंकर महाराज कुठे आहेत? तेव्हा तिला कळलं की लीला करतायत, ते खरे खरे रडत नाही आहेत, त्या लीलेमध्ये जे काय आवश्यक आहे ते करतायत, हे क्षमा मागितले भगवंताची. आणि भगवंताला उलटा वंदन केलं आणि आशीर्वाद घेतला आणि मग परत गेल्या आपल्या पतीच्या विमानामध्ये. ती कथा कुठे घडली आहे? इथेच. कुठे घडली इथे? ते आहे ना तुमचं कावनी, काव नाही काव नाही, त्याला काय म्हणतात, कपिल धारा तीर्थ, त्या ठिकाणी लीला घडलेली आहे तुमच्याच क्षेत्रामध्ये, नाशिक क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी पार्वतीला मोह झाला पण शंकराला मोह झाला नाही, आणि तो मोह भगवानने कसा काय टाळला, कसा काय नष्ट केला, त्याची कथा आहे तिकडे. आणि त्याच ठिकाणी कपिल देव भगवंत जे आहेत, भगवंताचा एक अवतार कपिल देव, त्यांनी आपल्या मातेला देवावधीला उपदेश केलेला आहे. आणि तो उपदेश पूर्ण झाल्यानंतर त्याची माता जी देवावती आहे ती नदी बनली आहे, कपिला नदी. आणि ती कपिला नदी तिकडून सुरू होते गोमुखातून, आणि तिकडून वाहून जाऊन ती तपोवनामध्ये गोदावरीला मिळते, संगम आहे तिथे, गोदा कपिला संगम, चक्रतीर्थ नाही ते, गोदा कपिला संगम वेगळा आहे. चक्रतीर्थामध्ये चक्राने आश्रय घेतला होता, तिकडून ते लुप्त झालेली गंगा बाहेर आली ते चक्रतीर्थ. आणि गोदा कपिला संगम ज्या ठिकाणी अग्निकुंड ब्रह्मकुंड विष्णुकुंड शंकरकुंड असे चार कुंड आहेत, आणि ज्या ठिकाणी भगवंतांनी मूळ सीतेला अग्निदेवतेला अर्पण केली आणि छाया सीतेला घेतली त्यांच्याकडून जिचं हरण झालं, ती ते स्थान आहे गोदा कपिला संगम. अतिशय सुंदर स्थान आहे, कारण भगवंताला माहिती होतं काय छान सुंदर गोष्ट आहे बघा. भगवंताला माहिती होतं की आत्ता आपण काही क्षणापूर्वी लक्ष्मणाकडून शूर्पणखेचे नाक आणि कान कापलेले आहे आणि ती स्त्री आहे, त्यात ती राक्षसी आहे, तर ती सूड घेणार आणि आपल्या मोठ्या भावांना आणि सैनिकांना घेऊन येणार आणि मला यांचा वध करावा लागणार. पण जोपर्यंत सीता माझ्याबरोबर आहे तोपर्यंत ती मला कोणाचाही वध करू देणार नाही. म्हणून त्याने प्रथम काय केलं, मूळ सीतेला लक्ष्मणाला म्हटलं, लक्ष्मण जंगलात जा आणि लाकडं घेऊन ये, त्याला पाठवून दिलं. एकटे सीतेला घेऊन त्या ठिकाणी आले गोदाकपिला संगमावरती, तिकडे अग्नी प्रकट झाले, ब्रह्मा विष्णू महेश पण प्रकट झाले. त्यांच्या साक्षीने त्यांनी आपल्या मूळ सीतेला अग्नीला अर्पण केली आणि सांगितलं तुमची दुसरी सीता मला द्या, तुमची पुत्री जी आहे ती कोण होती, वेदवती, पुढच्या लागच्या मागच्या आयुष्यातली वेदवती, तिने प्रण घेतला होता की रावणा तू माझा विनयभंग केलास तुझ्या मृत्यूचं कारण मी बनणार. तर ती जन्म घेऊन आली अग्नीची पुत्री म्हणून आणि ती छाया सीता राम घेऊन आले आणि मग लक्ष्मण आले जंगलातील लाकडं घेऊन. तेव्हा राम काय बोलले की हिला घेऊन गुहेत जा आणि तिचं रक्षण कर, का जर ती तिथे उभी असेल तर ती मला कोणालाही मारू देणार नाही. तुम्ही कधी विचार करून बघा, राधेसमोर कृष्णाने कोणाचा वध केला आहे का, नाही. सीतेसमोर रामाने कोणाचा वध केला आजपर्यंत, नाही. विचार करणारी गोष्ट आहे. सीता म्हणजे मूर्तिमान कारुण्य, तिच्यासमोर प्रभू रामचंद्र जरी काय म्हणत त्याला धर्म संस्थापनाचा काय ते श्लोक आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, म्हणजे राक्षस लोकांचा वध करण्याकरता मी जन्म घेतला आहे, पण त्या कुठच्याच राक्षसांचा वध जो आहे तो प्रभूंनी सीतेबरोबर असताना केलेला नाही. तेवढी करुणामयी सीता आहे. तर मग सीतेला पाठवले त्या गुहेमध्ये, लक्ष्मण बाहेर उभे राहिले आणि एकट्या रामाने सगळ्यांचा वध केला. असं म्हणतात की पाऊण तासामध्ये 45,000 राक्षस आणि 3 सेनापती, खर, दूषण आणि त्रिशीर, पहिला त्रिशीर मग दूषण मग खर, सगळ्यांचा वध केला. आणि शूर्पणखा बघत होती, आता पंखा चालू की नाही, बंद झाला पंखा, पण तो चालू असताना तो प्रश्न केला मी तुम्हाला, त्यात किती पाते आहेत, आता 3 दिसतात ना, चालू केल्यावरती काय करणार तुम्हाला, असं एक चक्र दिसणार, चक्र 3 आहेत का 4 आहेत का 5 असं करणार. मी का सांगितलं तुम्हाला, कारण शूर्पणखा जेव्हा तिने पाहिलं तिच्या डोळ्या देखत तिच्या 3 भावांची आणि 14,000 सैनिकांची, 45 नाही 14,000 सैनिकांची जनस्थानमध्ये वध झाला, म्हणजे धावत तिकडून आकाशमार्गाने लंकेमध्ये गेली आणि रावणाला उकसवलं. ते म्हणाले ते कधी बाण आपल्या भात्यातून काढायचे, कधी धनुष्याला लावायचे, कधी ते ओढायचे आणि कधी सोडायचे आणि कधी दुसरा बाण घ्यायचे, हे कधीच मला कळलं नाही. एवढं फास्ट पंख्याप्रमाणे. आणि बघता बघता 14,000 सैनिक धराशायी झाले. खर आणि दूषण ज्यांना अवध्य व्हायचं वरदान होतं, हे कुठचाही मनुष्याला मारू शकणार नाही, कुठचाही योद्धा, ते पण धराशायी झाले असे प्रभू राम. मग मी तिथे का गेले होते, पण त्यांना एक सुंदर बायको आहे आणि मला वाटलं एवढी सुंदर बायको या वनात काय करते आहे, ती माझ्या भावाकरता असली पाहिजे, म्हणजे तुझ्याकरता असली पाहिजे, म्हणून मी तिकडे गेले होते, तुझ्याकरता म्हणून गेले होते. आणि तुझ्याकरता सुंदर बायको मिळावी म्हणून मी जो प्रयत्न केला त्याचा परिणाम हा आहे की माझे नाक आणि कान छाटले गेलेले आहेत आणि तुम्ही ते नित्य बघत बसलात माझा अपमान सहन करून. काय करता तुम्ही ते, कसला नाद करतात तुम्ही, असं करून रावणाला उसवलं. मग रावणाला अशी अनंत कथा आहे नाशिक क्षेत्राची. ज्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये लक्ष्मणाने नाक कापलं शूर्पणखेचं आणि गोदावरीच्या पलीकडे फेकलं, तर ज्या ठिकाणी ते नाक पडलं तुटलेलं त्याचं नाव पडलं नाशिक, ह्याचं नाव काय पडलं तपोवन, पंचवटी. तर पंचवटीच्या ठिकाणी उभं राहून नाक कापून ते फेकलं नदीच्या पलीकडे, नदीच्या इकडचा भाग पंचवटी तिकडचा भाग नाशिक, असं रहस्य आहे. हरी कथा अनंता, हरी अनंता. जितक्या कथा सांगाव्यात तितक्या त्या कमीच आहेत भगवंताच्या. परंतु भगवंताच्याशी भगवंताशी संपर्क साधण्याकरता सर्वात सोपा उपाय म्हणजे त्यांची कथा ऐकणे. जप करणे देखील सोपा उपाय आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की जप करण्यामध्ये कर्ता आपण असतो. कळलं मला? जप करण्यामध्ये कर्ता आपण असतो, आणि आपण कसे आहोत सगळ्यांना माहिती आहे, किती आळशी आहोत, किती अनुत्सुक आहोत, किती काय झालं म्हणा आता, किती वाईट शब्द वापरावेत आपल्याकरता. तर जपाच्या क्रियेमध्ये आपण करता असतो, म्हणून त्यामध्ये यश जे आहे त्याची गॅरंटी नसते. पण हरिकथा ऐकणे ही जी क्रिया आहे त्यात भगवंत करता असतात. श्रृणमताम स्वकथाम कृष्ण पुण्य श्रवण कीर्तना हृदयंतस्थ अभद्राणी विधुनोती सुरितताम. विधुनोती म्हणजे धुनोती म्हणजे धुणे, आणि विशिष्ट रूपेण धुनोती अतिशय सुंदर प्रकारे धुनोती. तर कर्ता कोण झाला? भगवंत. कथा ऐकताना भगवंत स्वतः हृदयात प्रवेश करतात, आणि आता आलोच आहे मग साफसफाई सुरू करतात. त्या हृदयामध्ये काही घाण आहे आपल्या, ती साफसफाई विधुनोती विशिष्ट रूपेण धुनोती अशा पद्धतीने साफ करतात. म्हणून कथा ऐकणं कधी सुलभ असतं. लहानांना, मोठ्यांना, छोट्यांना, वृद्धांना, आबालवृद्धांना सगळ्यांना कथा खूप आवडते. पण जप करा म्हटलं की नाही आई, आता मी अर्धीच माळ करणार, दोनच करणार, अर्धीच करणार असं म्हणणार. पण कथा ऐकायला सर्वांना आवडते. तर कथा हे हरिकथा जे आहे ते भगवंताशी संपर्क साधण्याकरता सर्वात सोपा मार्ग आहे. म्हणून नियमितपणे या जीवनामध्ये हरिकथा ऐकावी. मग ती रामकथा असावी किंवा विष्णुकथा असावी किंवा कृष्णकथा असावी किंवा विठ्ठलकथा असावी किंवा हनुमानकथा असावी, भक्तकथा असावी, पण ऐकणं आवश्यक आहे. तुम्ही जितकी हरिकथा ऐकाल तितकं तुम्ही निश्चित दुःखांपासून दूर राहाल. दुःख असतील पण दुःखांचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही, असंही हरिकथेचं महात्म्य आहे. दुःख आपल्या कर्मांपणे येणारच येणार, ते आपल्या अवतीभोवती कायमची असणार. विवंचना, कष्ट, समस्या, पीडा, कष्ट हे असणारच असणार, पण ते असून देखील तुमच्यावरती परिणाम करू शकणार नाहीत. जर तुम्ही नित्य हरिकथा ऐकणारे असाल तर तुमच्यावर ते परिणाम करू शकत नाहीत. म्हणून सदैव हरिकथा ऐकावी, दिवस रात्र हरिकथा ऐकावी. हरिकथा काय म्हणतात त्याला, बुडून जाऊन ऐकावी आणि बुडून जाऊन सांगावी. हरिकथा डूब कर कहनी चाहिए, हरिकथा डूब कर सुननी चाहिए, सो कर नहीं डूब कर सुननी चाहिए. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदा म्हणायचं सगळ्यांनी, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.